पवित्र सूत्रस्य शाखा गुणं प्रबुद्धा विषय प्रवालाः अदृश्य गुणान्यं संततानि कर्मानुबंधीनि मनुष्यलोके। अजेश कल्पना की बरेस बरेस बुधवार का शुभ समय अवघड काही नाही।
फिरावलं या वावलाणं आणि पुन्हा असं म्हटलेलं आहे की या फांद्या असल्या तरी काही फांद्या या जसं उर्ध्व मूळ आहे आणि शाखा अधोगामी जाणाऱ्या आहेत पण काही शाखा ऊर्ध्वगामी गेल्या आणि सर्वात ऊर्ध्वगामी जर कोणी असेल तर समकालिक त्या ठिकाणी आहेत ज्ञानी महापुरुष असं वर्णन शेवटी केलेलं आहे. मग तमाचे ते दारूनच फिरावले या वाहुलाण सत्वाची सुते सत्राण वाहुटळ तमोगुण झाल्यानंतर सत्वगुण उदयाला येतो. जेव्हा कसं होतं ते याच मनुष्या तारा मुळी सुवासना निघती आरा घेऊन कुटती कोंबारा सुखुर कामगुरी याच मनुष्याला त्या ठिकाणी सुवासना हे मूळ निर्माण होत. सात्विक मनुष्याच्या ठिकाणी सुवासना सद्भाव हा मुळाशी असतो आणि सुवासनेचा अंकुर मनुष्याकाराच्या ठिकाणी जेव्हा सत्वगुण जागृत झाला होतो तेव्हा निर्माण होतो आणि त्या आरा म्हणजे अंकुर त्याला कोंभ फुटतो. घेऊन फुटला कोंभारा सुकृत अनुभवी आणि त्या कोंभातून सुकृत म्हणजे पुण्य बाहेर पडतं. त्या कोंभातून परत अंकुर बाहेर पडतात पण ते अंकुर मात्र पुण्याचे असतात. उकलतेही उन्मेषे सत्वगुणामुळे ज्ञान विकसन पावायला सुरुवात होते. बुद्धीमध्ये ज्ञानाचा प्रकाश निर्माण होतो. सत्वगुणाचं वैशिष्ट्य असं की सत्वगुण हा संसाराच्या व्याधा टाकायला सुरुवात करतो. सत्वगुण हा पुनरती जनन पुनरती मरण याचा कंटाळा माणसाला आणतो. सत्वगुण असं म्हणतो की काही असं करू की ज्यामुळं हे जन्म मरण चक्र खंडित होईल आणि त्या प्रकारे तो पूजा जप तप ध्यान तीर्थयात्रा आळंदी पंढरी ज्ञानेश्वरी अशा प्रकारे आम्ही कर्म करायला सुरुवात करतो आणि या कर्मातून त्याच्या ठिकाणी ज्ञानाचं विकसन होतं. उकलतेनी उन्मेखे प्रज्ञाकुशलतेची तिखे दिर्या निघती निमिथे माहुळी जुनी हा वृक्ष अत्यंत तीक्ष्ण अशा प्रज्ञेच्या दिर्या त्याच्यातून बाहेर पडतात. अनेक अंकुर बाहेर पडतात आणि त्याचा मोठा विस्तार होतो. याचं कारण असं की सत्वगुण असेल तर परमार्थाबद्दल प्रीती निर्माण होईल. रजोगुणाला कळणारच नाही की या ठिकाणी अशा प्रकारे पावणेनऊ ते साडेनऊ जायचं कशा इथं कोणत्याही धंद्याची चर्चा नाही. इथं आल्यामुळे कुठलाही आर्थिक लाभ नाही. इथं कोणतेही बिझनेस कॉन्टॅक्ट डेव्हलप होणार नाही. इथं जायचं कशाला? इथं जाऊन उपयोग काय आहे? ऐकून फायदा काय आहे? आणि तमोगुणाला तर नाहीच नाही. तमोगुणी मंडळी ज्ञानेश्वरी ऐकायला येणारच नाही. जी काही प्रज्ञा लागते अध्यात्मशास्त्रामध्ये अध्यात्मशास्त्राचे जे सूक्ष्म असे सिद्धांत आहेत ते समजण्यासाठी देखील जी बुद्धी लागते ती अग्रबुद्धी असते. असं असल्यामुळं अग्रबुद्धी याचा अर्थ देखील सूक्ष्म परमात्मा हा ज्या बुद्धीचा विषय होऊ शकतो अशी बुद्धी. या अग्रबुद्धीबद्दल विनोबा असं म्हणतात की ही जी अग्रबुद्धी आहे ही अग्रबुद्धी कदाचित उत्तम गणितच होऊ शकणार नाही. ज्या प्रकारचं शिक्षण आहे त्या शिक्षणामध्ये ही बुद्धी फार काम करेल असं संभवत नाही, कदाचित करणार देखील नाही. ते लाटू महाराज आहेत, त्यांना गम भरण शिकवायला रामकृष्णांनी सुरुवात केली. त्यांच्याकडे त्यांचे कपडे कुणाला धोवी पण त्याला काही केल्याही अक्षरं काढता येतात, मुळाक्षरच जमेना. तेव्हा रामकृष्ण म्हणाले की लाटू तुला हे काही जमणार नाही, तू काही टाकून दे काही. त्यांनी पाठी टाकून दिली तो म्हणाला याच्यासाठी मी तुमच्याकडे आलोच नाही. त्यांची जी प्रज्ञा होती त्या प्रज्ञेला हे समजत होत की कोणती विद्या शिकण्यासाठी आपण इथं आलेले आहोत. अशा प्रज्ञेला वेदांत अग्रबुद्धी म्हणतो. ज्याला तुम्ही अग्रबुद्धी तुम्ही आम्ही अग्रबुद्धी म्हणता तो म्हणजे 10वीत पहिला येणार, 12वीत पहिला येणार, खूप चांगल्या चांगल्या संस्थांमध्ये ऍडमिशन घेणार. तर तशा प्रकारची प्रज्ञा कुशलता आपण ज्या प्रज्ञेला परमार्थ विषय समजत देखील नाही अशी प्रज्ञा अपेक्षित नाहीये. विषयाच्या ठिकाणी रमणारी जी बुद्धी आहे त्या बुद्धीबद्दल ज्ञानेश्वर महाराज प्रज्ञा कुशलता हा शब्द वापरत नाहीत. ही प्रज्ञा कुशलतेची तीक्ष्ण अंकुर फुटलेल्या ज्या डेऱ्या आहेत त्या भरपूर विस्तार पावतात. सगळी शास्त्र समजून घेतात, नामस्मरणाचं देखील वर्ण त्यांना कळतं, पूजेचं वर्ण त्यांना कळतं, संध्येचं वर्ण त्यांना कळतं. आणि ते संध्येचं वर्ण कळतं एवढंच नाही तर नंतर नंतर ही प्रज्ञा सत्वगुणालाही ओलांडून पुढे जाते, पलीकडे जाते. सत्वगुणाला देखील ही प्रज्ञा मागवत टाकते आणि परमात्म्याशी एकरूप होते. रामकृष्ण वचनामधून वाचत होतो, एका प्रसंगात रामकृष्ण सांगतात की अरे संध्या करायला बसायचं त्या काळी साधकावस्थेचं वर्णन करताना केशवायन महानारायणायन महामाधवायन महागोविंदायन महा असं म्हटल्यानंतर तुमची नावच घेऊ शकलो नाही, स्थिर स्तब्ध होऊन गेलो. आणि असं जेव्हा वारंवार झालं तेव्हा संध्याकाळीची सोडून दिली. संधीने जे प्राप्तव्य आहे ते प्राप्तव्यच प्राप्त व्हायला लागले. नाथांचं देखील आनंद आहे, झाली संध्या संदेह माझा गेला आत्मा गोंधळात प्रगट नाही तर माझी संध्या झाली माझा न गेला. मगीचे सोटवेग अलिती स्फूर्ती धावे बुद्धी प्रकाशके धावे विवेकावधी मती बुद्धी असे दोन शब्द परत एका सोबीत केले. मतीचे सोट वावे आणि जो विस्तार प्रज्ञा कुशलतेच्या तीक्ष्ण दिल्या भरपूर विस्तारलेल्या त्यांचे नंतर मोठे मोठे सोट निर्माण झाले, एवढ्या मोठ्या नाद्या झाल्या. घाली ती स्फूर्ती त्यांनी थावे आणि त्यांना स्फूर्ती मिळायला लागली, आतून आत्म्याची स्फूर्ती त्यांना प्राप्त व्हायला लागली. बुद्धी प्रकाश घे धावी धावे विवेकावरी आणि विवेक त्यांच्या बुद्धी निर्माण व्हायला लागला. ते जर मेधार असेल परत मेधा शब्दाला सगळे बुद्धीचे शब्द प्रज्ञा मेधा बुद्धी मती ते जर मेधार असे सगर्भ आस्थापत्री सबोंब सरळ निघती कोंभ सबुद्धीचे सबोंब म्हणजे सुशोभित शब्दरत्नाकर काढला आज कोळी म्हणून सांगतो. मागे येताना आमच्या खेड्यांमध्ये ज्या कोळी त्याची फार आठवण आली. कोळी जाणारा येणार माणूस त्याचं नाव घेऊन त्याच्या नावाने तर तो सबोंब हा शब्द इथं वापरलेला नाही. ते तर मेधारसे सदर्भ मेधारसाने युक्त आस्थापत्री सबोंब सात्विक कर्मांबद्दल आस्था ही जणू त्याला आलेली पत्री पानं आणि ही अत्यंत सुशोभित अशी पानं आस्थापत्री सबोप सरळ निघती कोंभ सद्वृत्तीचे आणि त्यामुळं सद्वृत्तीचे कोंभ सरळ निर्माण होतात. बाकीच्यांचं तमोगुण ही आधीच अभय शाखा सांगितली, रजोगुण ही वरून जाणारी शाखा सांगितली आणि सत्वगुण ही सरळ किंवा मध्ये जाणारी शाखा अशी सांगितली. सदाचाराची या सहसा टका उठती बहू असा भूमभूमीती घोषा वेद पद्याच्या आणि मग सदाचार सुरू झाला. एका सत्तत्वाकडे निघाला जो आचार आहे, जो काही आचार तर तो आचाराचा जीवन असेल. त्या जीवनामध्ये प्रार्थना आली, त्या जीवनामध्ये अत्यंत नियमितता आली, त्या जीवनामध्ये नीतीचं यथातथ्य आचरण आलं, पूजा आली, संतसंगती आली, सदाचाराची या सहसा टका उठती बहु असा. तरच अंकुर याला टका हा शब्द वापरला. वृक्ष त्यामुळे देण्या अंकुर असं सतत काही म्हटलेलं आहे. या शब्दाने गोंधळून न जाताच याच्याकडे पाहिजे. मनुष्याचं वर्णन केलेलं, साध्विक मनुष्याचं वर्णन केलेलं. मग भूमिती घोषा वेदपद्याच्या आणि मग वेदपद्य तेव्हाच्या काळाप्रमाणे, पण वेद म्हणजे ज्ञान, जे ज्ञान आमच्या आधी होऊन गेलेल्या महाराजांना झालं आणि ज्या ज्ञानाबद्दल त्यांनी अनुभवाने लिहून ठरलं ते आमच्याकरता वेद झाले. वेद म्हणजे पूर्वी होऊन गेलेल्या ज्ञानी पुरुषांचे अनुभव. वेद म्हणजे ऋषी मुनींपासून ते ज्ञानेश्वरीपर्यंत स्वरूपानंदांपर्यंत हे सगळे वेदच आहेत. आपल्या वाङ्मयामध्ये विशिष्ट गोष्टींना वेद असं आपण म्हटलं आणि ते वेद तर पवित्रच आहे, पण जे जे ज्ञान सांगतात अनुभव ते सर्व वेदच आहेत. वेदपद्याचा भूमभूमती घोषा घोष सुरू झाला, वेदवाक्याचा घोष सुरू झाला. आपल्याला ज्ञान होणंही नंतर कालांतराने होणारी गोष्ट आहे. आपल्याला ज्ञान झालेलं नसताना देखील ज्ञानाबद्दल ऐकणं आणि ज्ञानाची स्तुती करणं, ज्ञानाच्या ऋचा म्हणणं ही पद्धतच आहे. असं करता करता ज्ञान होईल अशा प्रकारची एक श्रद्धा देखील आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आधी केली पाठ संतांची उत्तरे विश्वाचे आदरे घडवून घ्या. आम्ही सुरुवात परमार्थाला अशी केली की संतांची उत्तरं आम्ही पाठ केली, त्याच्यावर विश्वास ठेवला आदरपूर्वक आणि आम्ही चालायला सुरुवात केली. त्यामुळे वेदपद्य जी भूमभूमीत घोष वेदपद्यांचे आहेत ते या सद्बुद्धीला मानवणारे आहे. शिष्टागम विधाने विविध याग विधाने ये पानावरी पाने पाले जती. आणि मग शिष्ट याचा अर्थ सभ्य असा समाज, सभ्य असे आचार विचार, शिष्ट म्हणजे उत्तम लोक त्यांना संमत होतील अशा प्रकारचा सर्व क्रियाकर्म याला शिष्टाचार असं म्हणतात. शिष्ट निराळ आणि शिष्ट निराळ, शिष्ट असा हा शब्द आहे. उत्तम लोकांना सज्जनांना प्राप्त पुरुषांचा जो आचार त्याला शिष्टाचार असं म्हणतात. शिष्टागम विधाने या शिष्ट म्हणजे संत, सज्जन, सभ्य लोक, सुसंस्कृत लोक यांची वर्तनाची जी क्रिया आहे त्या क्रियेच शास्त्र होऊन गेले. म्हणून देखील जी मनुसंहिता लिहिली तर ती आदर्श वर्तन समाजाचं कसं असावं तर शिष्टांचं वर्तन कसं असावं याच त्यांनी इष्टागम विधाने विविध याग विधाने शिष्य शिष्य लोकांची सज्जन लोकांची क्रियाधर्म आणि त्या क्रियाकर्मांची तयार झालेली शास्त्र आणि त्या शास्त्रांप्रमाणे विविध याग विधाने कर्मकांड त्यांनी निर्माण केली त्यांचा विश्वास होता म्हणून रोज अशा अशा कर्मांमधून गेलं की बुद्धी शुद्ध राहते अंतःकरण निर्मळ राहतं मनामध्ये विकल्प येत नाही म्हणून अनेक गोष्टी कर्मकांड म्हणून ठरवून घेतल्या कल्पना अशी होती की या क्रियांच्या मागचा अर्थ त्यांना समजावा आणि अर्थाकडे लक्ष देऊन ही क्रिया घडत राहावी ये पानावरी पाने पाले जगी याच्या मात्र भरपूर पानावर पानं निर्माण झाली कारण नवीन नवीन संत सत्पुरुष निर्माण होतील त्यांचं त्यांचं आचरण त्यांच्या त्यांच्या आचरणाप्रमाणे त्यांचे त्यांचे नित्यपाठ म्हणून निंबाळला म्हटला जाणारा नित्यपाठ गोंदवलेला म्हटला जाणारा नित्यपाठ सज्जनगडावर म्हटला जाणारा स्वरूपानंदांकडे म्हटला जाणारा नित्यपाठ आले नित्यपाठ नित्य आचरण त्या त्या संतांनी सांगितलं जसं स्वामीजींनी साधन पाथेर सांगितलं एवढं एवढं ना म्हणजे सहज आहे असं अनेक शिष्यांनी सांगितलं त्या त्या लोकांनी जे सांगितलं तिथी उत्तम उत्तम कर्म त्या कर्मांमध्ये वाढलं तर स्वतःला बांधून घ्यावं त्याचे अर्थ समजून घ्यावेत आणि तशा प्रकारे आचरण करायला सुरुवात करावी असं असल्यामुळं हे पानावरी पाने पाले जती जो तो आपल्या अनुभवानी आपण ज्या मार्गाने आणि जसे गेलो तशा प्रकारे उपदेश करत राहणार आणि त्यामुळे नवीन नवीन पाली या वृक्षाला फुटत राहणार असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ऐशा यमदमी घोसाळ्या उठती तपाचिया डहाळ्या आणि मग शिष्टागम विधानेमध्ये तप देखील निघालं या तपामध्ये यम आणि दम यांचे घोस या वृक्षाला आले यम हा शब्द देशून आहे आपल्याला यम म्हणजे जो अकरा विकरा आहे काळापदीनं कारण गोरा तेवढा चांगला अशी आपली कल्पना असल्यामुळं आपल्याला राज्य झालं ब्रिटिशांचं तर ते ब्रिटिशांचं सगळं चांगलं त्यामुळं काळा तर वाईट म्हणून यम हा काळा असला पाहिजे सावलीसारखा असला पाहिजे हवाडवले असला पाहिजे अशा काही ना काहीतरी कल्पना यमाबद्दल आपण निर्माण केली वस्तुतः परमात्मा सर्व सृष्टीचा यम आहे यम म्हणजे नियमन करता त्यांनी सर्वांचंच नियमन केलेलं आहे ही घेऊन जाणारी जी देवता आहे ही अत्यंत आवश्यक आहे जर यम नसता आपल्याला मृत्यूचं मोठं भयही वाटतं आणि मृत्यूबद्दल मोठं वाईटही वाटतं पण परमात्म्याने या मृत्यूमुळे केवढी सोय करून ठेवलेली आहे स्वामीजी म्हणत असत की तुम्ही तुमची मुलं त्यांची मुलं तुमचे आईवडील त्यांचे आईवडील ते तुमचे आजी आजोबा पणजी पणजोबा खापर पणजी खापर पणजोबा मग काय ढोपर पणजे ढोपर पणजोबा सगळे एका घरात जर राहायचे ठरले मृत्यू नसता तर केवढा मोठा शाप असा जीवन फार कठीण झालं असतं हा जो यम शब्द आहे या यमावरून पतंजलीने जे योगशास्त्र निर्माण केलं त्या योगशास्त्रामध्ये यम आणि नियम हे शब्द आले तिथे यम या शब्दाचा जो मूळ शब्द आहे नियमन करणं तसाच आहे मृत्यूचा तिथे संबंध नाही आणि प्रत्यक्ष मृत्यू घडतो तेव्हाही मृत्यूचा संबंध नाही ते नियमन आहे ते जीवनाचं नियमन आहे तर साधकांनी साधकाच्या जीवनाचं जे नियमन करायचं आहे त्याच्यामध्ये मानसिक व्रत आहे त्याला यमक अशी संज्ञा दिली. ते यमोपास आणि नियमोपास हे जे नियम आहेत ते कायिक व्रत म्हणून सांगितले. त्यांनाही यम म्हणायला हवं नाही, कारण सगळेच नियमन करणारे आहेत. पण याला यम म्हटल्यामुळं त्याला नी यम असं म्हणले. बाकी अर्थ तोच आहे. शरीराचं म्हणजे इंद्रियांचं नियमन व्रत इंद्रियांकरता आणि मनाकरता व्रत हे यम आणि नियमांचं स्वरूप आहे. अहिंसा सत्य अस्थेय ब्रह्मचर्य अपरिग्रह ही मानसिक व्रत सांगितली आणि शौच तप स्वाध्याय ईश्वर परिधान हे काही व्रत सांगितले. शौच संतोष तप स्वाध्याय ईश्वर परिधान पाच यम आणि पाच नियम असे सांगितले. पण जेव्हा यम आणि दम असा शब्द येतो तेव्हा मृत्यू देखील अभिप्रेत नाही. आणि पतंजलींच्या प्रमाणे योगाभ्यास करणाऱ्यांना जे यमनियम सांगितलेले आहेत तेही अभिप्रेत नाही. या ठिकाणी यम म्हणजे मात्र नियम. आपलं सगळंच जीवन एका नियमामध्ये बद्ध पाहिजे. आणि दम म्हणजे इंद्रियांना दिलेले नियम. कुठूनही बाहेरचं झालं तरी देखील आपलं जीवन एका नियमातच बांधलेलं पाहिजे. जसं पावसात पडलेलं पाणी एका नियमाने ज्याला दोन्ही काठ आहेत अशा एका पात्रातून वाहत असलेला सगळ्या समाजाला त्याचा उपयोग होतो. ते बंदिस्त असतं, बांधलेलं असतं आणि ठराविक मार्गाने जातं म्हणून त्याचा उपयोग होतो. ते देखील समुद्राला जाऊन मिळतं. त्याच्याही जीवनाची परिणिती ही यशामध्ये होते. जर सगळीकडूनच ते वाहून जाईल आणि कुठंच कोणत्याच नियमात ते बांधलं जाणार नाही तर ते सगळीकडं तसं तसं जिरून जाईल. ते शेवटापर्यंत जाणार नाही आणि त्याचा समाजालाही उपयोग होणार नाही. हे जसं आहे तसं मनुष्याचं जीवन देखील काही नियमांनीच बद्ध असं पाहिजे. समाज टिकण्यासाठी कुटुंब टिकण्यासाठी काही यम आणि दम आहेत. तुम्ही जर लहान असाल तर मोठ्यांच्या बाबत तुम्ही जपून बोललं पाहिजे का. हा यमही आहे आणि दमही आहे. प्रत्यक्ष इंद्रिय तशीच वागली पाहिजे. तुमची आई आहे ना, तुम्ही जपून राहायला पाहिजे. तुमचे वडील आहेत ना, तुम्ही जपून राहायला पाहिजे. तुमच्या मनाने देखील तुम्ही नियमात राहायला पाहिजे. तुमच्यापेक्षा लहान आहेत ना, त्यांच्याबद्दल देखील तुम्ही यमाने राहायला पाहिजे आणि दमाने राहायला पाहिजे. स्वामीजी म्हणायचे की तुम्ही जर मुलाला सिगरेटचं पाकिट आणायला सांगत असाल पैसे देऊन थोडा मोठा झाल्यावर तो ओढून पाहिजे तरीच राहील का. हा जो दम आहे हा दम सर्व ठिकाणी लागू आहे आणि यम देखील सर्व ठिकाणी लागू आहे. मी अशी गोष्ट वाचली ती की आपल्या आई वडिलांकरता वेगळी ताटवाटी ठेवणाऱ्या आणि आपल्या मुलांना आणि आपल्याला खूप चांगल्या रीतीने असं जीवन जगणाऱ्या अशा वडिलांचा छोटा मुलगा वडिलांना म्हणतो की तुम्ही जेव्हा आजोबांनी एवढे व्हाल तेव्हा तुम्हाला कोणती ताटवाटी द्यायची मला सांगून ठेवा. यम आहे आणि दम देखील आहे. प्रत्येकाने आपल्या आपल्या प्रकारे कुटुंबामध्ये यम आहे आणि दम आहे. तुमच्या पायरीवर जेवढा सन्मान तुम्हाला मिळणं शक्य आहे तेवढाच मिळेल, त्याच्यापेक्षा जास्त नाही. तुम्ही स्वतःला कोणी समजत असाल तुमचे वडील तुम्हाला कोणत्याच समजणार, तुम्ही त्यांना शिकवायला जायचं नाही. इथपासून हे यम आणि नियम यम आणि दम चालू होतात. मग क्रमाने हे सर्व गुरुजनांच्या बाबत होईल, समाजाबाबत होईल, तेव्हा समाज नीट चालेल आणि तुमचंही पानातील जिवंत सुसरी शिष्टागम विधानाने शिष्टलोक कसा आचरण करतात यावर जर हे ठरलं असेल तर याच्यात सगळंच असणार ऐशा यमदमी घुसाळिया उठती तपाचिया डहाळिया आणि मग सत्वगुणी मनुष्य तप करायला देखील सुरुवात करतो तपाच्याही खांद्या या पुरुषाला होतात देती वैराग्य शाखा कोवळिया वेल्हाळपणे सतत फुटच होत राहणारा आणि वाढतच राहणारा असा हा वृक्ष असल्यामुळं त्याला परत खांद्या फुटल्या त्याला परत अंकुर फुटले त्याच्यातून परत पानं परत खांद्या अशी वर्णन केली कोवळ्या अशा वैराग्य शाखा त्याच्यातून निर्माण झाल्या सुकुमार वेल्हाळ विशिष्टा व्रतांचे भोक धीराच्या अणगटी तिख जन्म वेगे ऊर्ध्व मुख उंचावती सत्वगुण बळावल्यानंतर विविध प्रकारची विशिष्ट अशी व्रत सुरू होतील जीवनात अत्यंत धीराने राहायला लागेल सत्वगुणाला धक्का देण्यासाठी समाज सदैव तत्पर असतो अणुकुचीदार तिख तीक्ष्ण जन्म वेगे ऊर्ध्व मुख उंचावती आणि वेळोवेळी ऊर्ध्व मुख म्हणजे पवित्र पवित्र अतिपवित्र असे जन्म उंचावणारे जन्म असे या व्यक्तीला प्राप्त होते माझी वेदांचा पाला दाट तो कधी सुविधेचा झडझडाट तव वाजे अचाट सत्वा मिळतो आणि मग वेदांचा पाला दाट त्या वेदांना विसरा ज्ञान या अर्थाने धरा विसरायचा अर्थ कधीतरी हल्ली वेद ही किंगण करण्याची गोष्ट झाली तशी एकतर मागायचं कारण नाही किंवा जुनाट गोष्ट असं डोक्यात येतं तसंही मानायचं कारण ज्ञानी पुरुषांचे उद्गार म्हणजे वेद आहे इतकं सत्वगुणी जीवन झाल्यानंतर या ज्ञानी पुरुषांचे जे उद्गार आहेत ते अधिकाधिक कामाला यायला सुरुवात होते वेदांचा पाला दाट तो गरी सुविधेचा झडझडाट आणि शिकणारा जो आहे त्याला तो सुविद्य व्हायला सुरुवात होते त्याला ही ती विद्या उत्तम रीतीने अवगत व्हायला सुरुवात होते तो वाजे अजात सत्वा मिळतो त्यावेळेला तर हा सत्वरूपी अनिळ अचाट वाजत असतो घोंगावत असतो त्याचं धर्म डाळ पहाळी दिसती जन्मशाखा सरळी या आड फुटती फळी स्वर्गाची सरळ धर्मांचे असणाऱ्या आडव्या जाणाऱ्या या धर्म डाळ पहाळी सत्वगुणाच्या भागीच्या विस्तारामध्ये सरळ विस्तारामध्ये एक आड शाखा फुटते ती स्वर्गामध्ये वगैरे घेऊन जाते असं वर्णन ज्ञानेश्वर पण हा जो स्वर्ग आहे हा स्वर्ग म्हणजे सत्वगुणाच्या आचरणाने इथंच मिळणार सुख या स्वर्गाबद्दल देखील आपली अशी कल्पना आहे की मृत्यूनंतर आणि कुठेतरी आपण जातो जात असू तर ठीक आहे पण स्वर्ग ही इथंच आहे आणि नरक देखील इथंच आहे स्वामीजींच्या खोलीत बसत असून तेव्हा तुकाराम महाराज जे संतांचा संग तोची स्वर्ग वास नरक तो उदास अनर्गळा असं म्हणतात तर स्वर्गवास काय असतो हे आपण अनुभवलं आहे संतांचा संग हा स्वर्गवास या स्वर्गवासामध्ये सात्विक अशा पासून येणारं अगणित बळ, अगणित सुख हे सतत प्राप्त होत राहिलं. कधी कधी मला अशी भीती वाटते, मी काय म्हटलं ते लक्षपूर्वक ऐका, मला अशी भीती वाटते की संतांच्या ठिकाणी येणारं जे सात्विक सुख असतं ते सुख बाजूला काढून, कारण ते थेट तुमच्या डोळ्यांना मिळतं, तुमच्या शरीराला, इंद्रियांना मिळतं, तुमच्या कानांना मिळतं, तुमच्या मनाला, चित्ताला मिळतं. आणि तेच इतकं रोमस वाढलं असतं की त्याच्या पलीकडे जाऊन परमात्म सुख मिळवायचं आहे याचं भान देखील नाहीच होऊन जात. स्वर्गामध्येच मनुष्य आठवून पडतो. स्वर्ग हा जर अडकवणारा असेल तर सज्जनांच्या बरोबरचे जे दिवस आहेत ते इतके दुखर उडून जातात आणि ते गेल्यावर मनुष्य तसाच अवघडून संतांच्या खूप निकट राहिलेला. संतांच्या सहवासामुळे खूप सुखी झालेला, आनंदी झालेला, आपण पवित्र झालोय असं मानणारा, पण स्वतःचा काही फायदा करून न घेतलेला. ही आडशाखा फुटली कशी? सत्वगुणाचा सदा जर ठरवलं असं शक्य होतं तर ते शक्य होतं की जे मोक्ष प्राप्त करून देईल. पण अजून म्हणतो ना की एरवी नारद नेहमी आमच्या प्रसादात यायचे, अखंड गीत गायचे, पण आम्ही गीत सुखच ऐकत राहायचं. संतांचं बोलणं गोड, चालणं गोड, गोड गोड म्हणजे इंद्रियांना गोड, आणि मग इंद्रियांच्या पलीकडे जायचं, राहूनच जायचं. अशा प्रकारे स्वर्गात गीत, आणि मग ते स्वर्ग वगैरे जर असतील देह पडल्यानंतर, खरंच अजून एक लोक असेल आणि तिथं जर गेलो तर साधन एक अंतराय निश्चित निर्माण नाही, कारण तिथं केवळ भोग आहेत आणि मोक्ष विचार नाही. मग तेच मी सणाच्या सहवासाचं सांगतोय. पुन्हा उपरती रागे लोही, आणि मग पुन्हा पुढं कधीतरी उपरतीचे लोहिली म्हणजे तेजस्वी लोखंड. लोखंड जर तापवलं तर जसं लालसर होईल त्याला लोहिली असं म्हटलेलं आहे. उपरतीचे लोहिली रंग नंतर तयार होतात पण उपयोग होत नाही. पण सत्वगुणी मनुष्य त्याला अशा प्रकारचं स्वर्ग सुख मिळत असेल तरी ती मोठीच गोष्ट आहे. संतांच्या सहवासामध्ये सर्व विसरणं, मोक्षाची आठवण भले का आणि त्या दृष्टीने आपण काय करायचंय तो ते भले का नाही ना, पण तरी देखील तो जीवनाचा कितीतरी लाभ करून घेतो असं त्याला स्वतःला वाटतं, पण ते टिकाऊ नसतं. कारण संतांचा संघ हा तुमच्या आयुष्याला संपूर्ण पुरेगीता तुम्हाला मिळणार नसतो. तुमच्या जीवनात तो कालखंड कधीतरी 10-20-25 वर्ष येऊन जाणार. ही अडचण आहे. तुम्ही जर जागच्या जागी राहिलात तर मग उपयोग करायचा नाही. म्हणून पुन्हा उपरती रागे लोही, तेजस्वी लाल गुंड अशी, जणू ओला तापवलंय अशी उपरतीचा रंग निर्माण होतो, म्हणजे खरी उपरती निर्माण होते. धर्म मोक्षाची शाखा पालवी आणि मग ते स्वर्ग वगैरे आपण जे काही करत होतो, समजत होतो, ते म्हणजे जीवन मोठं डोळे उघडतात. आणि आता धर्म मोक्ष जन्म मरणाचं खंडन हेच झालं पाहिजे असं वाटायला सुरुवात होते. आणि ही शाखा पालवी ठरते. पाल्हात नित्य नवी वाढती जी असे पै रविचंद्रादी ग्रहवर पितृ ऋषी विद्याग्रह हे आडशाखा प्रकार पैसू गेली. पण याच धर्मशाखेला आणखी काही काही आडक शाखा प्रकार वाढायला सुरुवात होते. धर्ममोक्षाची शाखा निर्माण झाली तरी देखील तो थेट धर्ममोक्षच प्राप्त करेल असं नाही. सत्वगुण हा असा आठवणारच आहे. याच धर्मशाखेला पितृलोक, ऋषीलोक, बृहस्पतीचा लोक, सूर्यलोक, चंद्रलोक अशा प्रकारे काही ना काहीतरी छंद डोक्यात घेऊन एक प्रकारे आडशाखा त्यांचा विस्तारायला सुरुवात होते. याही पासून उंच वडे बुडले फळाचे गुडे इंद्रा भिकते मांडोडे थोर शाखांचे सत्वगुणाचं वर्णन सांगितलं. काही शाखा याच्यापेक्षाही थोर उंच अशा जातात. याही पासून उंच वडे बुडले फळाचे गुडे ज्या शाखांच्या बुडालाच फळं लागलेली असतात आणि तरी या शाखा वर गेलेल्या असतात आणि वर जाऊन त्यांचे मोठे मांदोडे म्हणजे चुटके झालेले असतात ते चुटके म्हणजे इंद्रालिंग. काही मंडळी ही इंद्रपदाला देखील प्राप्त होण्या एवढी मोठी होतात. मग तयाही उपरी टाळ्या काही शाखा त्याच्याही वर जातात इंद्रालिंगांच्या. तपोज्ञानी उंचावरिया मरीची कश्यपादी या उपरिषा मरीचे ऋषी कश्यप ऋषी अशा अजून अजून वर काही शाखा मात्र गेलेल्या आहेत या वृक्षाला. एवं माळोवाळी उत्तरोत्तर पूर्व शाखांचा पैसारू कुणी साना अधुरी अधुरी थोरू फळाढपणे म्हणून शाखा शाखा उत्तरोत्तर विस्तार होत होत काही ऊर्ध्व शाखांचा पैसार पसारा इतका मोठा होतो की त्या थोडी साना जे सुरुवातीला लहान वाटतात पण नंतर फार विस्तार पावतात. अग्रिमिती करू आणि त्याच्या शेवटी फळाढ्य पडी मोठी मोठी फळ या शाखांना प्राप्त झालेली दिसतात. वरी उपरी शाखांनी पाठी यांची फळभार केली ते ब्रह्मेशात आणखी कोंभवी त्याच्याही वर काही शाखा आणि त्या शाखांना जे फळभार येतात ते ब्रह्म ईश ब्रह्मेशात म्हणजे ब्रह्मदेव आणि शिव ब्रह्मेशात ब्रह्म आणि ईशांत ब्रह्मदेव आणि शिव असे प्रदार कोंभ काही शाखांनी तिथपर्यंत गेले की जे ब्रह्मदेव आणि शंकर साक्षात अध्यात्म विद्येची देवता इतके थोर झाले. फळाचेही मोझेपणे वांडे पुणे आणि त्याची कळई होती किती फळ त्या ऊर्ध्व गेलेल्या शाखांना न झेपल्यामुळं ते थोडे थोडे किंचित खाली झुकल्यासारखे दिसतात. जो माधव ते वैष्णवी मुलीची होती पण त्यांची वाढण्याची जी गती असते तर ती मुळाकडं म्हणजे ऊर्ध्वाकडं जायची अशीच असते. जिथून आले तिथं ते जाऊन पोचतात. प्राकृताही तरी मुखाचे फळे दाटे तिथं हे शाखा ते ओवाळणारी देखा उदास ये तैसे जेथून हा अभवा संसार तरुणचा उठावा ये मुळी टेकती पांडवा वाढते विज्ञाने म्हणून ब्रह्मेशांना पडवते वाढणे नाही जीवाते तेथून मग वळवते ब्रह्मची की त्या मध्यवयाला घेत नाही. अशा रीतीने ब्रह्म आणि शिव इतके मोठे झाल्यानंतर याच्या पुढे मात्र जीव जाऊ शकत नाही. अधिकाधिक जर तर शिवस्वरूप होऊ शकतो तेथून मग वळवते आणि त्याच्याही पेक्षा पुढे जायचं असेल तर ब्रह्मची की तिथं आता ब्रह्मशिल्लक राहत. जिथून हा वृक्ष निर्माण झाला तिथपर्यंत जाणं क्रमप्राप्त होत. तरी हे असं व्हायचे ब्रह्मादि सुख मुळासरीसे न तुकती गा. पुढच्या वेळेस बघू, अजून 5-6 वेळा राहिल्या आहेत. माझा असा विचार होता की हा संपवायचा, पण पुढच्या बुधवारी हा श्लोक संपून न रूपमस्ये न तत्वोपलब्धते हा श्लोक सुरू होईल. मी हा प्रयत्न करतो की या अध्यायाचं पूर्णपण बघा दूर झालं. काही गुण नाही आणि काही आवडत नाही, तीच तीच गोष्ट सांगितली वृक्षाचं रूपकांनी सांगितलं. आणि वृक्षाचं रूपक बाजूला काढूनच सरळ सरळ समजून जर घेतली तर समजते, नाहीतर वृक्ष डोळ्यासमोर आणला तर काही समजत नाही. ज्ञानेश्वर महाराजांना देखील हे सांगण्यासाठी एवढी धडपड करायला लागली तर माझाही खासा खरं कोरडा पडत आहे सांगता सांगता. मध्येच मला पाणी प्यायचं होतं, पण हे सर्व सांगितलं गेलं ते काही मंडळींना या प्रकारे समजतं म्हणून अशी थोडी असती. भगवद्गीता आहे ती वेगवेगळ्या प्रकृतीच्या मंडळींना त्या त्या गोष्टी समजतील म्हणून कदाचित सांगितली गेली असावी. कोणाला कर्माच्या अंगाने जर समजत असेल तर समजून घ्यावं, कोणाला ध्यानाच्या अंगाने तर समजून घ्यावं, कोणाला ज्ञान विज्ञानाच्या अंगाने तर तसं समजून घ्यावं. अशा प्रकारे या गीतेचा विस्तार झालेला आहे. त्याच्यामध्ये ज्ञानकांडात आलेला हा भाग आहे, हा शेवटचा अध्याय भगवद्गीतेचा 15वा अध्याय. मग 16, 17, 18 हे पूर्ण उपसंहारात्मक 2 अध्याय आणि कळस अध्याय म्हणून 18. त्यामुळे त्या तऱ्हेने त्यांना जे सांगायचं होतं तर ते खूप कॉन्सन्ट्रेटेड असं स्वतः भगवंत सांगतात आणि ज्ञानेश्वर महाराज त्यांच्या